हरिः ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ नमो भगवते रुद्राय। ॐ नमस्ते रुद्रमन्यव उतोत इषवे नमः। नमस्ते अस्तु धन्वने बाहुभ्यामुत ते नमः। यात इषु शिवतमा शिवं बभूव ते धनुः। शिवाशरव्या यातवतया नो रुद्रमृडया। याते रुद्र शिवा तनूर घोरा पापकाशिनी। तयानस्तनुवाशन्तमया गिरिशन्ताभिशाकशीः। यामिषुम् गिरिशन्तहस्ते बिभर्षस्तवे। शिवाम् गिरित्रताम् कुरु माहिगंसिः पुरुषम् जगत। शिवेन वचसा त्वा गिरिशाच्छा वदामसि। यथा नः सर्वमिज्जगदयक्ष्मगम् सुमना असत। अद्य वोचदधि वक्ता प्रथमो दैव्योऽभिषक। अहीगंश सर्वाञ्जम्भयन्तः सर्वाश्रयातु धान्यः। असौ यस्ताम्रो अरुणौ तबभ्रुस्तु मङ्गलः। ये चेमाङ्गम् रुद्रा अभितो दिक्षु श्रिता सहस्रशो वैशागम् हेड ईमहे। असौ यो वसरपति नीलग्रीवो विलोहितः। उतैनम् गोपा अदृशन्नदृशन्नुदहार्यः। उतैनम् विश्वा भूतानि सदुष्टो मृडयाति नः। नमो अस्तु नीलग्रीवाय सहस्राक्षाय मीडुषे। अथो ये अस्य सत्त्वा नोऽहम् तेभ्यो करन्नमः। प्रमुञ्च धन्वन सुभयोरार्ज्ञियोर्ज्याम्। याश्यते हस्त इषवः पराता भगवो वपा। अवतत्य धनुस्त्वगम् सहस्राक्षशतेषुधे। निशीर्य शल्यानाम् मुखा शिवो नः सुमना भव। विज्जम् धनुः कपर्दि नो विशल्यो बाणवागम् उत। अनेशन्यस्येषव आभुरस्य निषङ्गतिः। याते हेतिर्मीडुष्टमहस्ते बभूव ते धनुः। तयास्मान् विश्वतस्ममयक्ष्मया परिभुजा। नमस्ते अस्त्वायुधाय नातताय धृष्णवे। उभाभ्यामुतते नमो बाहुभ्याम् तव धन्वने। परिते धन्वनो हेतिरस्मानृणक्तु विश्वतः। अथो येषु निस्तवारे अस्मन्निधेहितम्। नमो हिरण्यबाहवे सेनान्ये दिशाञ्च पतये नमो। नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यः पशूनाम् पतये नमो। नमस्तस्पिञ्जराय त्विषीमते पथीनाम् पतये नमो। नमो बब्लुषाय विव्याधिने नाम्नाम् पतये नमो। नमो हरिकेशायोपवीतिने पुष्टानाम् पतये नमो। नमो भवस्य हेत्यै जगताम् पतये नमो। नमो रुद्रायातता विनेक्षेत्राणाम् पतये नमो। नमस्सूताय हन्त्याय वनानाम् पतये नमो। नमो रोहिताय स्तपतये वृक्षाणाम् पतये नमो। नमो मन्त्रिणे वाणिजाय कक्षाणाम् पतये नमो। नमो भुवन्तये वारिवस्कृताय औषधीनाम् पतये नमो। नम उच्चैर्घोषाय क्रन्दयते पत्तीनाम् पतये नमो। नम कृष्णवीताय धावते सत्त्वनाम् पतये नमः।
श्रीराम, सर्वसाधकांना नम्र विनंती आहे, आपण जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यावं. आपापले मोबाईल फोन्स आपण बंद अथवा सायलेंट मोडवरती ठेवावेत. परमहंस सद्गुरू स्वामी माधवनाथांच्या सद्भक्त मिलिंदबाबांनी लिहिलेल्या आठवणी सद्भक्त रेवतीताई आपल्याला वाचून दाखवतील.
ओम स्वामी माधवनाथाय नमः. ओम स्वामी मकरंदनाथाय नमः. 11 जानेवारी 1987 रात्रीच्या महाराष्ट्र एक्सप्रेसने पूजनीय स्वामीजी सौ सरलाताई काही साधकांबरोबर भुसावळ यात्रेला निघणार होते. स्वामीजींचा कुठलाही प्रवास ही एक आनंदाची यात्राच असते. साधकांना आपल्या सत्वगुण वाढवण्याची संधीच असते. जे त्यांच्या आनंद यात्रेमध्ये सामील होतात ते परतताना खूप काही मिळवून आपल्या भाग्याचा हेवा करत असतात. भुसावळची आनंद यात्रा ही इतर आनंद यात्रांपेक्षा थोडीशी निराळी होती. बारामती, नागपूर, सज्जनगड इत्यादी यात्रांच्या वेळेस स्वामीजींचे सव्वाशे भाग्यवान साधक शिष्य त्यांच्या बरोबर असत आणि जेथे यात्रा असे त्या ठिकाणचे साधक तर काही हे बिरडे फिटेल, काही तो स्वामी भेटेल, विवाही आणि वडील निमिष माने या भावाने अक्षरशः डोळ्यात प्राण आणून आपल्या प्राणप्रिय सद्गुरूंची वाट पाहत असत. तेथील कार्यक्रम सुद्धा सकाळी ध्यान, सत्संग, पाद्यपूजा, प्रवचन, थोडा वेळ भजन अशा पद्धतीने अत्यंत नीटनेटके होत असत. एखाद्या नवागताला देखील धर्मार्थाचे आस्था निर्माण होईल. परंतु भुसाळ्याची गोष्टच निराळी होती. तेथील वातावरण कशा प्रकारचे आहे, परमार्थाची खरोखरच जिज्ञासा असलेली मंडळी कितपत आहेत, प्रत्यक्ष सेवानंदजी महाराज यांच्या निमंत्रणावरून स्वामीजी भुसावळला निघाले होते. त्यांच्याशी देखील स्वामीजींचा व बापूसाहेब भिसेकरांचा अगदी अल्प परिचय होता. ते महाराज लोकांसाठी आध्यात्मिक पातळीवर काम करतात एवढेच स्वामीजींना पुरेसे होते. त्यासाठी त्यांनी भुसावळचा बेट ठरवला व तेथे जागेची अडचण निर्माण होईल म्हणून अगदी कमी मंडळींनी घेऊन जायला निघाले होते. स्वामीजींना निरोप देण्यासाठी प्लॅटफॉर्म तुरुंग भरला होता. स्वामीजींचा डबा हारांनी नेहमीप्रमाणे सजवला होता. इतर वेळेस निरोप देणारे व स्वामीजींबरोबर जाणारे त्यांची संख्या सारखीच असायची, परंतु यावेळेस जाणारी मंडळी अगदीच थोडी होती आणि अश्रूपूर्ण नेत्रांनी भावाभरला निरोप देणारी मंडळी प्रचंड प्रमाणात होती. त्या निरोपात काय नव्हतं, लवकर परत या हा पहिला भाव, त्याचबरोबर भुसावळ जिंकून या अशा सदिच्छा सांगणारा भाव, तब्येतीला जपा, थंडी खूप आहे इत्यादी इत्यादी, आणि पुन्हा लवकर या स्वामीजी, अगदी लवकर या, कितीही ज्ञानाच्या गोष्टी ऐकल्या तरी स्वामीजींचे जबरदस्त आकर्षण, त्यांच्या नित्य होणाऱ्या पावन दर्शनाची न संपणारी आस, त्यांच्या व आईंच्या सहवासात मिळणारी दिव्य तापशामक शीतलता यांचा विरह येथील साधकांना सहन होत नसे. प्लॅटफॉर्मवरील प्रेमाच्या कल्लोळातून वाट काढत महाराष्ट्र एक्सप्रेस यांत्रिक निर्विकारतेने वेळेवर बाहेर पडली. ताबडतोब निजामी जीवू लागली. स्वामीजी व सोयाई यांचे बिछाने तयार झाले. डावा हात डोक्याखाली घेऊन स्वामीजी पाहता पाहता निद्राधीन झाले. ठीक पहाटे 5 वाजता स्वामीजी व सोयाई उठल्या. अन्नक उरकून 5:30 वाजण्याच्या सुमारास स्वामीजी आपल्या आसनावर ध्यानस्थ झाले. बरोबरची मंडळी आपापला आवरून हळूहळू उद्यानाला येऊन बसू लागली. गाडीच्या विशिष्ट टोक्यावर बसणारे मंडळ धक्के व त्यावर किंचित हलणारी स्वामीजींची निर्मळ ध्यानस्थ मूर्ती. 7:30 वाजण्याच्या सुमारास सोयाईने स्वामीजींना जागे केले. हरिहरी करत स्वामीजींनी ज्ञानेश्वरी काढून मकरंद जवळ दिली. ज्ञानेश्वरी वाचन झालं. ज्ञानवंशो जीव लोके जीवभूत सनातनीना वरील निरूपण वाचलं गेलं. मग स्वामीजी बोलू लागले. वास्तविक देह आणि इंद्रियांचा तो स्वामी आहे, पण मनाला आपलंस करून जीव होतो व शब्दादी विषयांचा भोग तो घेत राहतो. बापूसाहेबांना उद्देशून बोलता बोलता एका महाराजांविषयी स्वामीजी बोलू लागले. मी असं बघतो बापूसाहेब, परमार्थामध्ये गुढवाद खूप आला आहे. मनाला वाटेल ते मंडळी बोलत असतात आणि त्या त्या लोकांना अनुयायी सुद्धा मिळतात. जसं मंडळीत सर्व प्रकारच्या भाजीपाल्याला गिराईक असतं, तसं 90% परमार्थ हा असाच चालला आहे. या मंडळीने वळवणं अत्यंत कठीण असतं आणि अशा ठिकाणी लोकांनी श्रद्धा ठेवून तरी काय उपयोग, बापूसाहेब यातून काय मार्ग? मार्ग एकच, लोक कर्माचे अधिकारी असतात, त्यांनी शुद्ध भक्ती म्हणजे काय ते सांगितलं पाहिजे. महाराजांनी भक्तीसूत्र रचण्याचं कारण तरी काय? आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी व ज्ञानी असे चार भक्तांचे प्रकार त्यांनी सांगितले आहेत, पण लोक त्याचे विपरीत अर्थ लावतात. परवाच एक मासिक आलं होतं, त्यात वाचलं एक बाबा महाराज आहेत, त्यांनी फुगाडीत मारली आणि ज्ञान झालं, गुद्दा मारलं ज्ञान झालं, गीतेने सांगितलेलं ज्ञान भक्ती विसरले, ज्ञानेश्वरी विसरले, भलतंच सांगायला लागले. बापूसाहेब म्हणतात, पण वारकरी संप्रदाय भक्तीचाच आहे की? स्वामीजी, हो, पण तो खूपच शुद्ध आहे. आचार विचार या सर्व गोष्टींना तेथे अत्यंत महत्व आहे. ज्ञानवानपासून त्यांना गुरु परंपरा आहे. तुकोबांसारखे मोठमोठे संत या संप्रदायात होऊन गेले. ते पालखी बरोबर आळंदी पंढरी करत असतात. समर्थ सुद्धा दिंडीत जात असत. समर्थ संप्रदाय देखील अत्यंत शुद्ध आहे. अलीकडच्या महाराजांना संप्रदाय गुरु वगैरे काही नाही, आपणच आपले गुरु. आमचे डॉक्टर भट व नलूताई पंढरपूरला एका बाबाला भेटले. पायावर डोकं ठेवलं तर पाठीवर सपासप काठी ओढली. सर्व शिष्य मंडळींना मंडळींनी तुम्हाला बाबांचा प्रसाद मिळाला म्हणून त्यांचं अभिनंदन केलं. स्वामीजी किंचित थांबून पुढे म्हणाले, रेड्याच्या पाठीवर मारलेल्या काठीचे वळ ज्ञानेश्वरांच्या पाठीवर उमटले. कुठे हा प्रसंग आणि कुठे त्या बाबांचा प्रसाद, हे सर्वच विपरीत आहे. अशा प्रकारे समाजात बोकाळलेल्या विपरीत परमार्थाविषयी स्वामीजी मोठ्या खेदाने सांगत होते. अनेक विषयांवर चर्चा होत होती. सर्व बोलण्यातून स्वामीजीमध्ये शांत बसत, खिडकीच्या बाहेर मागे पडणारी झाडं पाहत व एक सोनूचा श्वास घेत, तेव्हा असे वाटे की हे आपल्यात असून नसल्यासारखेच आहेत. केवळ कृपा करावी या हेतूने ते आपल्यात येऊन बोलतात. त्यांचं विश्व काही वेगळंच आहे. त्यांच्याबरोबर देहाच्या अंगाने जसे अन्नमंडळी होतो, तसेच अनेक संत महात्म्यांना बरोबर घेऊन ते निघाले आहेत व त्यातच ते बसतात उठतात. अधूनमधून आमच्यात येऊन आम्हाला कळेल अशा भाषेत बोलतात. थोडस भारत भूमी ही त्यागाची भूमी आहे. येथे भोगापेक्षा त्यागाला महत्व आहे. तुकोबांची संपत्ती आहे जगापेक्षा वेगळ्या प्रकारची होती, असे अनेक विषय निघत होते. वैचारिक आक्रमणाला थोपवून धरायचे असेल तर आपणच कंबर कसली पाहिजे. भक्ती ज्ञान यांचा प्रसार करून साधकांचे विश्व निर्माण केले पाहिजे. बोलता बोलता प्रवास संपला व गाडी भुसावा स्टेशनवर पोहोचली. स्टेशनवर सेवानंदांचे काही शिष्य आले होते. त्यांच्याबरोबर सेवाश्रमातील स्वामीजींच्या नियोजित निवासस्थानी आम्ही पोहोचलो. श्री अरुणराव आठले हे पुलगावहून आधीच तेथे पोहोचले होते. स्वामीजींना पोहोचल्या पोहोचल्या प्रथम सेवानंदजींची चौकशी केली. ते स्टेशनवर आले नव्हते, तसेच ते आश्रमात सुद्धा आता नाहीत असे सांगण्यात आले. पाहुण्यांच्या स्वागतासाठी स्वतः येण्याचा त्यांचा पायंडा नसावा. तेथून पाच दिवसांचा भुसावा वाद सुरू झाला. त्यानंतर अनेक प्रसंग झाले, समजले, काही स्मरणात राहिले, काही स्मृतीतून निसटून गेले. पण सर्वात महत्वाचा इम्पॉर्टंट ज्या गोष्टीमुळे झाला किंवा जी गोष्ट अत्यंत प्रकर्षाने जाणवली व मनावर दिली ती म्हणजे स्वामीजींची व सौ आईंची सुचिता. पराकोटीची सिद्धी या जोडप्याच्या जीवनात भरून राहिलेली आहे. स्वामीजींची इतरांशी बोलायची पद्धत, समोरच्या श्रोत्यांची नाडी ओळखून त्यांना खिळवून ठेवणारे प्रवचन करण्याचे हातोटी, शुद्ध परमार्थाविषयी त्यांच्या मनातील अपरंपार तळमळ, अविरोध वृत्ती इत्यादी अनेक पैलूंचा पुन्हा प्रत्यय त्यावेळेला आला. यापुढील आठवणी पुढील गुरुवारी बघूयात. श्रीकृष्ण अर्पण असतो.
शेखर ये अभंग म्हण. शब्द माहेरा आले शब्द माहेरा आले हरिनामी विसावले शब्द माहेरा आले हरिनामी विसावले नेत्र अंतरी वळोन हरी पायी स्थिर झाले शब्द माहेरा आले हरिनामी विसावले नेत्र अंतरी वळोन हरी पायी स्थिर झाले शब्द माहेरा आले माझी वाणी झाली मौन 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 प्रेमे दाटले लोचन क्षीर सागरी चित्ताचा क्षीर सागरी चित्ताचा उदय झाला नारायण शब्द माहेरा आले हरिनामी विसावले नेत्र अंतरी वळोन हरी पायी स्थिर झाले शब्द माहेरा आले उदय झाला नारायण विस्तारला नारायण 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 विस्तारला नारायण हारपले देहभान विस्तारला नारायण हारपले देहभान अमृताच्या चांदण्यात अमृताच्या चांदण्यात दास निघाला न्हाऊन शब्द माहेरा आले हरिनामी विसावले नेत्र अंतरी वळोन हरी पायी स्थिर झाले शब्द माहेरा आले शब्द माहेरा आले शब्द माहेरा आले
वाह वाह हरि हरि आपण सांगितल्याप्रमाणे टीव्ही रेडिओ पेपर यातील बातम्या कमीत कमी बघतो वाचतो तरी पण ज्या काही बघितल्या जातात त्यामुळे शुद्ध करण्याचा प्रयत्न असलेले मन जास्त सेन्सिटिव्ह होते असे वाटते जातीपातीचे राजकारण सनातन धर्म व मनुवाद ह्याविरुद्ध त्यांचा बाऊ करून वातावरण जे बिघडवले जाते त्यावरून पुढच्या काळात खूप अस्थिरता भांडणे होऊ घातली आहेत असे वाटते ते कदाचित चुकीचेही असेल भावी पिढीची जास्त काळजी वाटते अध्यात्मामध्ये ज्या प्रकारे विचार करायला शिकविले जाते त्या प्रकारचा विचार करणारे लोक झपाट्याने कमी होत चालले आहेत असे वाटते आपल्यासारखे संत हाच आमच्यासारख्या लोकांचा आधार आहे एकीकडे स्वामी माधवनाथांचे वाक्य आठवते कि हे काम अजून 100 वर्ष चालू राहणार आहे। हे ही माहिती आहे कि आपले चरण घट्ट धरून ठेवले तरच तरणोपाय आहे, कारण पुढचा काळ फारच निगेटिव्हिटी कडे घेऊन जाणारा असावा असे वाटते। कदाचित ही भीती अनाठाई पण असेल। यात साधकाने कोणत्या विचाराने राहावे, ह्याकडे कसे पाहावे, यावर आपले मत जाणून घ्यावेसे वाटले म्हणून हा प्रश्न। हा सामाजिक बॅलन्स राहावा ह्यासाठी संत आपली संकल्प शक्ती वापरतात का, काही चुकले असल्यास क्षमा करावी, असा प्रश्न आहे। एका तरल मनाने विचारलेला हा प्रश्न आहे। कधी काळी जेव्हा प्राणी जात निर्माण झाले आणि मनुष्यही निर्माण झाला, तेव्हा तो सुरुवातीला कोणतीच संस्कृती नसणाऱ्या अशा संस्कृतीचा होता, त्याच्यापाशी कोणता विचार नव्हता, त्याच्यापाशी कोणतीही वागण्याची बोलण्याची विशिष्ट पद्धत नव्हती, आणि तिथून प्रवास सुरू होऊन तो आज इथपर्यंत येऊन पोहोचलेला आहे। आपल्या शास्त्रांमध्ये कालगणना करताना सत्ययुग, कृतयुग, त्रेतायुग, कलियुग म्हणून जी युग सांगितलेली आहेत त्याच्यात आपण कलियुगामध्ये आहोत, आणि सुरुवातीला कदाचित सगळे सरळच असतील, सगळी जीवनपद्धती एक प्रकारे सरळ असेल, निसर्गावर अवलंबून असेल, निसर्ग मुबलक देत होता, आपली आपली गुजराण करावी, आपलं जीवन आहे तिथपर्यंत राहावं, मरून जावं, नंतर साठवण्याची वृत्ती हळूहळू विकसित झाली असावी, या समाजाला नियंत्रित करण्यासाठी राजसत्ता निर्माण झाल्या असाव्यात, त्या राजसत्ता ठरवतील तसे कायदे निर्माण झाले असावेत, त्या राजसत्तेच्या बरोबरीनी हा समाज नीट चालण्यासाठी म्हणून अनेक काही विचार विकसित झाले असावेत, आणि त्याप्रमाणे वेगळे वेगळे वाद निर्माण झाले असावेत, पण मुख्यतः पूर्वी राजसत्ता होत्या आणि तिथून प्रवास करत करत आपण आलेले आहोत। या सगळ्या प्रवासामध्ये एका बाजूनी मनुष्यानी आपलं जीवन सुसह्य व्हावं म्हणून प्रगती केली आणि दुसऱ्या बाजूनी आत्मशांती करता प्रयत्न केले, अशा दोन मार्गांनी हा प्रवास सुरू झाला। आत्मशांती करता प्रवास करणारे जे होते तेही प्राचीन काळापासून आहेत, त्यांचे विचारही प्राचीन काळापासून आहेत। वेद वाङ्मयाचा कालखंड हा अतिप्राचीन समजला जातो, पण त्यांच्याबरोबरच रथाचं चाक, सरळ रेषेमध्ये जर बाण सोडला आणि अणुकुचीदार असेल तर तो शिकार करू शकतो, अशा प्रकारची शस्त्रही विकसित झाली। मी एक प्रवास सांगतोय, आणि शांती समाधानाचं महत्व हे ज्या काळामध्ये होतं अधिक प्रमाणात होतं तेव्हा साधू संतांच्या ऋषींच्या मताला किंमत देखील होती। नंतर नंतर गोष्टी कदाचित बिघडल्या, एवढंच नव्हे तर जगतात जगात सगळीकडे आपल्या आपल्या पद्धतीने सुखाची साधनं शोधण्याचा प्रयत्न आणि ते अधिक विकसित करण्याचा प्रयत्न सुरू झाला. या भौतिक प्रयत्नांमध्ये मानवी जीवन सुसह्य होणं आणि आपले जे शत्रू आहेत त्या शत्रूंवर नियंत्रण ठेवणं या दोन्ही गोष्टी आल्या. जेव्हा राजा आला तेव्हा तो काही संबंध पृथ्वीवर राज्य नाही करू शकत, एका भूखंडावर राज्य करतो, त्याच्या पलीकडे आणि कोणीतरी राजा असतो. त्यांच्यामध्ये ईर्ष्या निर्माण झाल्या, शस्त्र निर्माण झाली. ती शस्त्र केवळ सैनिकांच्याच हातात राहतील हा भोळेपणा आहे, ती तुमच्या आमच्या हातातही येणार आणि त्याचा वापर देखील तुम्ही आम्ही करणार. इथपासून आता अण्वस्त्र सज्ज राष्ट्र देखील कितीतरी झालेली आहेत. त्याचबरोबर हे टीव्ही रेडिओ पेपर यामुळे जगाच्या कोणत्याही भागात फट्ट झालं तरी लगेच पुढच्या मिनिटाला आपल्यापर्यंत ती बातमी येते. जेव्हा चेंगीज खान बाहेर पडला हत्या करण्यासाठी म्हणून, जग जिंकण्यासाठी म्हणून, तेव्हा इथले लोक सुखाने राहत होते. यांना काही माहिती नव्हतं की अशा प्रकारचा मोठा हैदोस चाललेला आहे. तो कदाचित आपल्या इथेही येऊ शकतो, तो आहे हेच माहीत नव्हतं. आता जशा या राक्षसी सत्ता माहीत आहेत, काय ISIS, त्यामुळे इथं बसल्या बसल्या आपल्याला भीती वाटायला सुरुवात झाली. हे जर वाढले तर काय होईल अशी. याच्याबरोबर सांस्कृतिक ज्या गोष्टी आहेत त्या जर अभिरुची समाजामध्ये ठरलेली असेल एखादी आणि सज्जनांना संतांना द्रष्टे जे आहेत त्यांना मान्य असणारी अभिरुची जोपासावी असा जर विचार पूर्वी असेल तर त्याच्याऐवजी कोणी कोणावर बंधनं घालू नयेत हा विचार पुढे आला. कारण बंधनं घालणं हे एक प्रकारे हुकुमशाहीचं लक्षण आहे. हे अशा प्रकारे आहे की तुम्ही तुमच्या घरात तुमच्या मुलांवर बंधनं घालू नका, येईल करता. त्यांनी काय पाहायचं काय नाही हे ठरवू नका. तुम्ही त्यांनी काय वाचायचं नाही हे ठरवू नका. त्यांना तुम्ही कसं विकसित करायचं हे तुम्ही ठरवू नका. असं येईल करता? नाही येणार. पण समाजाच्या बाबत आज हायकोर्टाचे न्यायाधीश देखील ते अमान्य करतात. कारण ज्या पठडीतून ज्या शिक्षणातून ते पुढे आलेले आहेत त्याच्यात मुक्त विचारातून ते पुढे आलेले आहेत. ते असं म्हणतात की लोकांना ठरू देत काय चांगलं काय वाईट सगळं दाखवा, ते त्यांच्या घरी करू शकतील. त्यांच्या मुलांना काय वाटेल ते त्यांनी पाहू देत आणि काय ठरवायचं ते त्यांचे ते शहाणे आहेत ठरवतील असं ते ज्यांनी निकाल दिला हे लोक करू शकतील. ते निकाल एका बंधनात देतात जे काही संविधानात आणि कायद्याच्या ग्रंथात धरलेलं आहे त्याप्रमाणे ते निकाल देतात. हे कायद्याचे ग्रंथ ज्यांनी लिहिले त्यांनी पाश्चात्यांचं अनुकरण करून ग्रंथ लिहिले. आज अशी परिस्थिती आहे की जगामध्ये सगळ्या ठिकाणचा आदर्शवाद संपवावा याच्याकरता एनजीओज काम करतात. जे जे चांगलं आहे ते तिथं ठसू नये आणि त्याच्यापेक्षा मुक्त विचार आला की लोक नादान झाले समजा. त्यांना चांगलं आणि वाईट याच्यामधून निवड करणं हे त्यांना आणि साधारणपणाने जर तुमच्या आत असणाऱ्या विकृत भावनेवर फुंकर घातली गेली तर राक्षस जागा होतो. आणि आपण मनुष्य मात्र आहोत, जागा होणारच. आणि तसा जेव्हा जागा होईल तेव्हा समाजात हिंसा वाढतील, कोणाचा तरी खप वाढेल, अर्थकारण आहे. त्या तऱ्हेने शस्त्र विकली जातील, अंमली पदार्थ विकले जातील आणि हे तुमच्या आमच्या दारात नव्हे घरात येऊन पोचलेलं आहे. मनुवाद आणि धर्म आणि सनातन संस्कृती आणि या देशाचे आदर्श हे जर मोडून पडले रे पडले एकदा की आपल्या देशाचा सोव्हिएत युनियन जसं मोडून पडला तसं व्हायला वेळ नाही लागणार. आणि हे सरसहा चालू आहे. या प्रकारच्या विचाराचं शिक्षण घेतलेले आणि संस्कार झालेले आजचे विचारवंत आहेत आणि ते विचारवंत या सदराखाली मोठ्या गांभीर्याने हे प्रतिपादन करताहेत. त्यामुळे अस्थिरता, भांडणं, व्यसनाधीनता, विकृतीकरण, विकृत प्रकारचं आचरण याला प्रोत्साहन अशा प्रकारच्या गोष्टी येऊ घातलेल्या आहेत. आता कसं आहे की टीव्ही, रेडिओ, पेपर याच्या बातम्या आम्ही कमीत कमी बघतो असं ते म्हणतात. कारण आपलं मन त्यामुळं बिघडतं असं साधकाला वाटतं म्हणून तो कमीत कमी बघतो. रामकृष्ण तर म्हणायचे की एकदा ते कुठे येऊन बसले तेव्हा तिथे एक वृत्तपत्र होतं. ते म्हणाले की हे जरा बाजूला टाका आणि इथं गंगाजल शिंपडा म्हणजे बसायला बरं होईल. कारण त्या काळात, रामकृष्णांच्या काळात, म्हणजे 100 वर्ष होऊन गेली, बरोबर ना, 100-125 वर्ष झाली, त्या काळामध्ये देखील जर कोणत्या बातम्या लोक चवीने ऐकत असतील तर नवऱ्यांनी बायकोच्या डोक्यात धोंडा टाकला ही बातमी होऊ शकते, अमुक अमुक ठिकाणी चांगलं भजन झालं, लोक आनंदात होते ही बातमी नाही होऊ शकत खपण्यासाठी म्हणून. एक चांगलं व्याख्यान झालं असे असे विचार व्यक्त केले गेले हे वाचण्यात कोणाला इंटरेस्ट नाहीये. त्याच्याऐवजी अमुक ठिकाणी धाड पडली आणि इतकी तरुण मुलं तिथं सापडली हे वाचण्यात इंटरेस्ट आहे, मजा येते, आपला विकृत भाव चाळवला जातो. आणि हे तेव्हापासून तंत्र उचललं गेलेलं आहे. तुम्ही टीव्हीवरचा कोणताही चॅनेल लावा, तिथं काय प्रकारचं चाललेलं आहे नाच गाणी ते जर पाहिलं तर पाहणाऱ्याला ठरवू देत येईल, ठरवता येईल काय चांगलं काय वाईट जर तुम्ही तेच सारखं लोकांना दाखवत असाल. म्हणून संस्कार चॅनल देखील सुरू केले, कोणी पाहिल, कमी लोक पाहतील. त्यामुळे ते जे म्हणतात भावी पिढीची जास्त काळजी वाटते हे अक्षरशः खरं आहे. आज तुमची मुलगी जर लग्नाची असेल तर निर्व्यसनी मुलगा तिला शोधणं हे महामुश्किल झालेलं आहे. नाहीयेत मुलं असं नाही, पण तरी देखील शोधणं अति कठीण झालेलं आहे. आणि तुमचा मुलगा लग्नाचा असेल तर ड्रिंक्स कॉलममध्ये ऑकेजनली असं मुली लिहितात, तुमचं धाडस होत नाहीये. आता अशी आत्ता परिस्थिती झाली आहे, अजून 25 वर्षांनी, त्याच्या पुढे 25 वर्षांनी काय होईल कोण जाणे. म्हणून हा जो इतिहासापासून मी सुरुवात केली मनुष्य जन्माच्या, आणि सुरुवातीची जी युग होती ती त्या मनाने शांत, सत्य, नैतिक आचरणाची, तशी जसं जसं समाजामध्ये सगळ्या अंगांनी सुधारणा होईल तसं विकृती वाढेल याच्यात काही शंका नाहीये, याच्यात काही शंका नाहीये. मला देखील याच्याबद्दल फार वाईट वाटतं. ते असं म्हणतात की आपल्यासारखे संत हाच आमच्यासारख्या लोकांचा आधार आहे. एकीकडे स्वामी माधवनाथांचे वाक्य आठवते की हे आपले काम अजून 100 वर्ष चालू राहणार आहे हेही माहिती आहे, की आपले चरण घट्ट धरून ठेवले तरच तरुणोपाय आहे, कारण पुढचा काळ फारच निगेटिव्हिटीकडे घेऊन जाणारा असावा असे वाटते। यात साधकाने कोणत्या विचाराने राहावे, याकडे कसे पहावे, यावर आपले मत जाणून घ्यावेसे वाटले म्हणून हा प्रश्न। एक आहे की सामाजिक बॅलन्स राहावा, यासाठी सुद्धा काम करणाऱ्या संस्था आहेत, त्याकरता झपाटून चांगलं काम करणारी मंडळी आहेत, पण त्यांची शक्ती कमी पडतीय असं स्पष्ट दिसतं। जवळपास सगळा समाज आपण आपली प्रमोशन्स, आपलं घर, त्याच्यानंतर आपली मुलं, त्यांचं शिक्षण, त्यांची पुढे प्रगती, याच्या पुढे जाऊन समाजाचा विचार करत नाहीये। सगळ्यांना हे शक्य नाहीये, सगळ्यांचीही कुवत नसते। स्वामीजी असं म्हणायचे की मी तर आकाश फाटलेलं आहे, मी ठिगळ लावण्याचं काम केवळ करतोय असं स्वामीजी म्हणायचे। मला आरकेंनी बंडातात्यांची भेट घालून दिली, केवढं मोठं काम त्यांनी केलं, किती मंडळींना व्यसनमुक्त केलं। असं काम करणारी मंडळी आहेत, आशेचा किरण देखील आहे, नाही असं नाहीये। आपलं हे केंद्र हा देखील आशेचा किरण आहे, आणि अशी चालणारी असंख्य कामं जी आहेत आपल्या देशात चालू, ती एक आशेचा किरण आहेत। त्यामुळे काय होत असेल तर ही लाट जी आहे ज्या वेगाने येईल तर ती थोपवण्याचं काम नक्की काही प्रमाणात तर होईल। मी परवा आपल्या भूगावमध्ये होणाऱ्या शिबिरात गेलो तर 16 ते 25 या वयोगटाची 60 मुलं आलेली होती बर का। आता एकूण समाज पाहिला तर ही 60 संख्या काही नाही, पण ही थोडी आहे। मी जेव्हा स्वामीजींकडे गेलो 40 वर्षांपूर्वीची 76 सालची गोष्ट सांगतोय, आज 16 साल चालू आहे, तेव्हा स्वामीजींकडे माझ्यासह 3 ते 4 तरुण मुलं फक्त येत होती, 3 ते 4। मी, मिलिंद वाटवे, विजय कुलकर्णी आणि नाना भवाळकर। मला तिथं गेल्यावर इतकं बरं वाटलं की स्वामीजींनी केलेल्या कामामुळं, हे काम लोकांना समजल्यामुळं, भले 40 वर्षात 4 चे 60 झाले हे कोणी म्हणेल किती थोडं प्रमाण आहे, तरी देखील 4च राहिले नाहीत ना। 60 मुलं 16 ते 25 या वयोगटाची ध्यानाला बसतायत, नाम घेतायत, आपलं जीवन आपण कसं घडवावं यासंबंधी विचार करतायत, हे काय कमी आहे? हे कमी आहे समाजाच्या दृष्टीने, पण आपण एवढंच करू शकतो। म्हणून एकतर टीव्ही आणि ही जी सगळी माध्यमं आहेत तर ती अजिबातच वाचायची नाहीत असं खरं म्हणजे करावं। स्वामीजी सांगायचे त्याला हातही लावू नका बर का, तर आम्ही आमच्या घरात घरचा पेपर बंद करून टाकला, आणि मग मी लोकलनी चिंचवडला जायचो तर बँकेतले सगळे लोक भेटले की काय, एखाद्या गोष्टीवर चर्चा करायचंय, काय ऍक्सिडेंट झाला, कोणता ऍक्सिडेंट झाला, मला काहीच माहिती नाही, काय अमुक अमुक सिनेमा गाजतोय, कोणता सिनेमा गाजतोय, मला काहीच माहिती नाही, तुला काही माहिती नाही हो, काही माहिती नाही मला, पण माझ्या रोजच्या जीवनातलं काय अडत होतं ते माहीत नसल्यामुळं तसं काहीच अडत नव्हतं। मग स्वामीजींना कोणीतरी सत्संगात प्रश्न विचारला, आपण सांगता की ते बाजूला ठेवा, तर आमची फार पंचायत होते बाहेर, तर ते म्हणाले की एकदा उलटा सुलटा करा आणि बाजूला टाकून द्या, खूप पंचाईत होत असेल तर हेडलाईन वाचल्या तरी पुरतं असं म्हणाले. म्हणून तारतम्याने आपण आपलं जीवन आपण घडवतोय आणि सगळ्या समाजाचं काय होईल, सगळा समाज हा फार सुखात असावा अशी ज्ञानेश्वर महाराजांनी ही इच्छा व्यक्त केली. पण ती समाजाच्याही ठिकाणी पाहिजे ना. ज्यांना सुखी जे व्हावेत असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, त्यांना जर दुःखाचं वेळ लागलेलं असेल, त्यांना जर दुःखाकडे जायची इच्छा असेल तर कसं थांबवणार त्यांना, अशी अडचण आहे. असं असल्यामुळं पुढं काय होईल वगैरे याचा अतिविचार न करता ज्या वेगाने हे पुढं चाललेलं आहे त्या वेगाने ते जाईल. एखाद्याला उलटं चाक जर फिरलं तर सांगता येत नाही. मध्ये एका चित्रकारांनी अशी वेडीवाकडी चित्र काढली तर तेव्हाही कोर्टाने असेच निर्णय दिले की देवदेवता जरी झाल्या तरी त्यांची ही अभिव्यक्ती आहे, कलाकाराची अभिव्यक्ती आहे आणि त्याच्यात सौंदर्य पाहणारे लोक आहेत. आता असे शिकलेले लोक जर जज म्हणून जाऊन बसले तर ते काय निकाल देणार आहेत. आणि सगळीकडे असं चाललेलं आहे. वंदे मातरम जरूर नाहीये, सक्ती करू नका. म्हणजे नक्की नक्की आपण कुठं चाललेले आहोत असा प्रश्न पडावा. कारण शिकवू नका. जर या मंडळींचं काही धोरण असेल तर तुम्ही शिकवू नका, आदर्श शिकवू नका, विचार शिकवू नका. ज्याचं त्याला ठरवू द्यात, ज्याचं त्याला ठरवू द्यात असं कसं करता येईल. एक शाळा आपल्या इथं ती मुलगी येते, तिची छोटी मुलगी एका शाळेत आणि ती अभिनव शाळा. त्या शाळेमध्ये आदर्शवादी शाळेमध्ये त्यांची ऍडमिशन त्या शाळेची ही अगदी 25-30 मुलांपुरती ऍडमिशन. ते तुम्हाला शिकवणार काय तर निसर्गात नेणार, मान्सून काय असतो सांगणार, फुलं काय असतात ती दाखवणार, फळं कशी येतात दाखवणार, अभ्यासाची सक्ती करणार नाहीत, तुम्हाला कार्यकारण भाव शोधायला सांगणार. तर ती खूप आकृष्ट झाली, तिने मुलीला तिथं घातलं. आणि मग बाकी त्यांचं त्यांना ठरवू देत. म्हणजे मन शांत होण्याची गरज आहे म्हणून तुम्ही काही करणार का, नाही आपलं अस्वस्थ झालं हे कळू देत, शांत होण्याचा उपाय ते शोधतील. तुम्ही त्यांना काही चांगल्या गोष्टी सांगणार का, चांगली गोष्ट ही देखील बळजबरी आहे. त्यांचं त्यांना ठरू देत ती चांगली आहे नाही ते वाचायला, त्यांना वाचायला शिकवणं आमचं काम. त्यांनी काय वाचावं हे आम्ही त्यांना शिकवणार नाही, असे त्यांचे विचार ऐकून ती घाबरत आली की हे सगळं वर चांगलं आहे पण त्यांना असं काही कुठले संस्कार तुम्ही करू नका. ज्याच्या ठिकाणी जसे आहेत तसे उगवतील. जसं बीज आहे, तुम्हाला माहीत नाही कोणतं बीज काय आहे, तुम्ही जमिनीत टाकून द्या, पाणी घाला, ज्या प्रकारचं बीज असेल तसं उगवेल. तुम्ही फक्त त्यांना उगवण्यासाठी अनुकूल वातावरण करून द्या. तसं माणसांचं आहे. आणि त्यांना काही काय असावं काय नसावं हे जर नाही शिकवलं, एवढंच नव्हे तर देशप्रेम देखील आपोआप निर्माण होऊ देत. त्यांना वाटलं तर निर्माण होईल. धर्माचं प्रेम देखील त्यांना वाटलं तर निर्माण होईल. ही जी विशिष्ट पद्धत आहे तर यामुळं आपण कुठं जाणार आहोत कोण जाणे. त्यामुळं हा जो पुढचा काळ आहे या पुढच्या काळाबद्दल म्हणजे माग काही लोक इतिहास वाचून अस्वस्थ होतात की नाही की महाराष्ट्र भूमीवर कशी आक्रमण झाली हे वाचून अस्वस्थ होतात, भारतावर कशी आक्रमण झाली हे वाचून अस्वस्थ होतात, तसं भविष्याचा विचार करून देखील अस्वस्थ होणं हे अस्वाभाविक नाहीये. पण सगळ्या समाजाचा विचार करणं आपल्या हातात नाहीये, खरंच नाहीये. म्हणून आपल्या अवतीभोवती नाईलाजानी मी म्हणतोय पण अशा बऱ्याच लोकांनी जर मनावर घेतलं तर याला प्रतिकार देखील होऊ शकेल असं मला वाटतं. आता आता प्रतिकार व्हायला सुरुवात झाली आहे. एक प्रकारच्या कम्युनिस्ट विचारसरणीचे म्हणा किंवा धर्म नको देशप्रेम नको या विचारसरणीचे म्हणा अशा प्रकारची एक पिढी वाढू पाहते आहे. आणि वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये इथं देखील फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये जे काही घडलं तो त्याचाच एक मोठा कट जसा असावा की काय असं वाटतं किंवा आतापर्यंत त्यांना कोणी हात लावलेला नव्हता. आता त्यांना हात लावल्यानंतर त्यांची न्यूसन्स कशी आहे ती कळायला लागली. कदाचित याच्यातून काही चांगलं आपल्या देशापुरतं तरी घडेल असं वाटतं. बाकी जे फार मोठ्या प्रमाणात जर डिस्ट्रक्शन झालं, जर कोणाच्या हातात अणुबॉम्ब पडला आणि त्यांनी त्याचे प्रयोग केले तर फार मोठी संख्या नाहीशी होईल. पण मग नाईलाजाने ती ईश्वरी इच्छा समजायची, काही इलाज नाही त्याला. विनोबा असं म्हणतात की आत्ताचा जो काळ आहे तर तो काळ हा शांतीचा काळ आहे असं विनोबा म्हणतात. बरं का, ते फार आदर्शवादी होते. पण जेव्हा ईश्वरालाच वाटेल की फार मोठा संहार व्हावा तेव्हा विनयाच्या हातात देखील तलवार आल्याखेरीज राहणार नाही असं ते म्हणतात. तेव्हा काय करणार, ईश्वरालाच वाटलं तर वाटलं असं म्हणावं. म्हणून आपण आपले विचार टीव्ही हे मर्यादित आहे हे चांगलं आहे, याच्या जास्त वाटेला जाऊ नये नाहीतर त्याचं एक विचित्र ऍडिक्शन निर्माण होऊ शकतं. हा सामाजिक बॅलन्स राहावा यासाठी संत आपली संकल्पशक्ती वापरतात का? संकल्पशक्ती ही अशी गोष्ट आहे की विशेष करून सगळ्या समाजावर वापरणं, समाजाला दिशा देणं हे काम संत नक्की करतात. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक असं ज्ञानेश्वर महाराज हे संकल्पानेच म्हटलेलं आहे त्यांनी, ते वापरतात. पण आपणही काय करतो हे महत्वाचं आहे. आपल्याला ते हवंय का हेही महत्वाचं आहे असं नाही का आपल्याला वाटत. त्यामुळं असं वाटणाऱ्यांची जर मांदियाळी वाढली तर मग संतांनाही यश येईल असं मला त्याच्यात सांगायचंय. कोणीतरी अभंग किंवा आपण नाम घेऊ बरं का. थोडं पुढे जाऊन मी उत्तर दिलं पण हे मध्ये थांबलो असतो तर परत एवढाच वेळ बोललो असतो त्यामुळं संपत आलेलं संपवलं. आपण शांत बसू. आज्ञाचक्राकडे लक्ष. आतून पाहतो आहोत, भ्रुकुटी मध्यापाशी। पहा आणि विचार उठू देऊ नका, आतून लक्ष ठेवा, विचार उठू देऊ नका। शब्दाचा उच्चार होऊ देऊ नका, विचार उठत नाही। आतून आज्ञाचक्राकडे पहा। आज्ञाचक्राकडे आतून कोण पाहतो? उत्तर येईल, मी पाहतो। जाणीवरूप मी। त्या जाणीवेमध्ये या। आता आज्ञाचक्राकडे देखील लक्ष नको। निर्विचार, केवळ जाणीव। ही जाणीव हेच अविनाशी परमात्म्याचं लक्षण आहे। हे लक्षात ठेवून आपण काही नामं घेऊ, जाणीवेतूनच घेऊ। तुम्ही ऐकताय तेव्हा जाणीवेतूनच ऐकाल, जाणीवेला सोडू नका। ही जाणीव परमात्मा परमात्म्याशी एक रूपता अशी आहे। श्री राम जय राम जय जय राम। 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 हरी 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 स्वामीजी नारायण प्रभु प्रभु राम राम। हरी 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 बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि।
श्री राम कई निवेदन।